कई डोकं दुखते कंबर येत नाही झोपला काय उपाय पोटविकार महिलांचे आजार बाळाला आपल्या होतय काय रिपोर्ट सगळे नॉर्मल पण त्रास काही थांबत नाही कुठल्या डॉक्टर कडे जाऊ तिच्याला ते परवडेल काय डिगवर गोळ्या नको तर खायला ऑपरेशनचा नको उपाय वाटते भीती इंजेक्शनची साईड इफेक्टचा टेन्शन हाय कधी वाटते काळजी निगेटिव्ह विचार ओव्हर थिंकिंग चिंता मनी या सगळ्यांवर उपाय काय सोपा मार्ग कुणी दाखवेल काय
होमिओपॅथी बद्दल थोडं लक्ष देऊन नाहीता
काय ना इंजेक्शन ना साईड इफेक्ट डॉक्टरचा सल्ला उपचार गोड गोळ्या साबुदाण्याच्या कडूपणाचा प्रश्नच नाही पीक रिझल्ट सर्व आजारावर तिच्या तब्येताचा उत्तर सोपा आहे ती संकोच चिंता करण्याची आता गरज नाही कारण आपल्या सर्वांच्या सेवेसाठी नेहमी चैतन्य होमिओपॅथी क्लिनिक आपल्या सर्वांच्या सेवेसाठी नेहमी चैतन्य होमिओपॅथी क्लिनिक हेल्थ हॅपीनेस होमिओपॅथी म्हणजेच डॉक्टर दीपा पाटील यांचं बाणेर मधील चैतन्य होमिओपॅथी क्लिनिक